नमस्कार आणि वेलकम टू माझं अस्तित्व. मी जया बोलते. येवार माझे दालन आणि मी येऊन फार कामांत व्यस्त होऊन गेलो होतो. त्याच्याकरता माझ्या अस्तित्वाचे नवे एपिसोड रेकॉर्ड करायला वेळ मिळलं नाही. आत्ताच तोडकं वेळ मिळलं तर रेकॉर्ड करायला बसले. आजच्या भागाचा उद्देश काय म्हणजे कसं आमच्या भाषेला लिखित रूपांत जतन कराम. पुढलं अनेक भागांत मी सांगितले होते की कसं विधविध प्रकारांत भाषा डॉक्युमेंट कराम. ये वर्ल्डांत तवडं भाषाची एक मेजर सोर्स ऑफ रेफरन्स काय म्हणजे एक शब्दकोश. इंग्लिशांत शब्दकोशाला डिक्शनरी म्हणतात. तर असं एक शब्द आणि वाक्यरचनाला एक डिक्शनरी सारखं कन्स्ट्रक्ट करत आहेत आमच्या समागमचे कित्येक लोक. ते प्रकल्पाचे नाम येऊन लेक्सिकॉन आणि ते समूहाचे एक सदस्य श्री साय श्रीधर आजच्या भागांत शब्दकोशापरती बोलायला जातात. सो स्वागत करू ना साय श्रीधरांना माझ्या अस्तित्वाचे हे भागांत.
नमस्कार, माझे नाव साय श्रीधर. आम्ही दिसोडी ऐका संभाषणांचं एक दोन तीन उदाहरणांचं मी आरंभ करूया म्हणतो. उदाहरण, पहिलं उदाहरण, किती घंटेला निघामा? 5 घंटेला निघामा. 5 घंटे नको, 7 घंटेला निघू ना. दुसरं उदाहरण, तुम्हाला स्नानाला उन्हं पाणी पाहिजे का? नको नको, मी पाच्या पाण्याने स्नान करीन तो. तिसरं उदाहरण, मी तिकडे गेलो आणा तो आलनी. मी गेल देल ते उदाहरणांत अटलिस्ट तमिळनाडूंत असणारं, चेन्नईत असणारं असेल तर भाषा तुम्ही ऐकलंच या. आमच्या मराठी बरोबर तमिळ म्हणून आता तराटी होऊन गेला आहे. तजस्करच्या एक एक प्रदेशात असणारं, आंध्र प्रदेशात असणारं, कर्नाटकात असणारं, असं ते प्रदेशात असं भाषा मिळू आम्हाला होतं तर गोष्टी उणवू. आता आमच्या भाषा क्षीण होत आहे का म्हणत संदेह भरून जाण्याच्या मनात आहे. 400 वर्षांनी आम्ही आमची भाषा बोलत आहो. एवढं दिस आलत आहे तोर विषय आमचे तोरले ते आणवलेत. आता ज्याच स्थिती पालत्र एकवळ भाषा क्षीण होऊन जाईल का म्हणत संदेह एवढं जणांच्या मनात आहे. परवा नाही, भाषा म्हणायच्या आमच्या मनात काय म्हणतो की ते दुसऱ्यांना सांगायच्या म्हणत मात्र नाही. तसं तुम्ही म्हणिंकलांत म्हणजे तुम्हाला वेगळं काहीतरी काम असेल तर तुम्ही दाराला त्याच्या पाहूया. स्टॉप बटन तुमच्या पुढं आहे, ते दाबा. ग्रेट, तुम्ही स्टॉप बटन नक्की दाबण्यात ऐकत आहे. तर याच्यानंतर मला काय कळतं तर आमच्या भाषा क्षीण होत नाही म्हणत तुम्हाला इंटरेस्ट आहे. मी नेक्स्ट 10 मिनिट्स त्याच्याबद्दल बोलायला जातो. भाषा म्हणायचं नुसतं आम्ही काय म्हणतो म्हणत सांगायचं मात्र नाही. मी म्हणतो भाषा म्हणायचं आमचं कलाचार, आमचं दंडकगी आम्ही फॉलो करायला हेल्प करतं. ते मात्र नाही, आमचं कल्चर दंडका माग एक तोर समाचार काय तर आमचे भारतीय व्हॅल्यूज. व्हॅल्यूजला काय मराठीत सांगणं मला कळत नाही. आमच्या दक्षिण देश मराठीत आमच्या व्हॅल्यूज आमच्या फ्युचर जनरेशनला इम्बाईब करायचं. त्यांना ते दंडक आणवायचं एक थोर रेस्पॉन्सिबिलिटी भाषांत आहे म्हणून म्हणायचं माझ्या पर्सनल अभिप्राय. आता काय होत आहे, आम्ही 400 वर्षांनी उपयोग करत आहो. दक्षिण देश मराठी पालांतर आम्ही पहिलं बोलत असून बदलून बदलू अंकी बोलत होत भरून गोष्टी विसरायचं एका स्थितीत आहो. तम्मा आता आम्हाला काय पाहिजे, आमच्या भाषा क्षीण होईना तर थ्रू दॅट आमचं कल्चर, आमचं दंडक प्लस मोर दॅन एनिथिंग एल्स आमचे व्हॅल्यूज इम्बाईब करायला एक ऑपॉर्च्युनिटी आमच्या भाषा आम्ही प्रोटेक्ट केलं तर आहे. आता दिस इज द नीड ऑफ द आवर. इन दॅट कनेक्शन आम्ही मराठी देशस्थ मध्व समागम फेसबुक ग्रुप आहे. प्रजांत तुडक आम्ही स्टेप्स काढलो. ते काय म्हणायचं मी तुम्हाला एक्सप्लेन करायला जातो. पहिलं कसं हे आरंभ झालं म्हणायचं मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर एवढं पण तरी आता काय चालत आहे म्हणत सांगतो. त्यानंतर काय आम्ही अचीव करावं म्हणायचं म्हणिंग काय म्हणायचं तुम्हाला सांगतो. पहिलं स्टेप कसं हे आरंभ झालं, भरून जाणे आमच्या ग्रुपांत आमची भाषा क्षीण होईनात साव म्हणून म्हणणार भरून जाणे आहेत. तम्मा काहीतरी पोस्टिंग येत असाल. तम्मा एक पर्टिक्युलर टायमांत रामचंद साहेब त्यांचं पूर्ण नाव पण म्हणणार, त्यांचं प्रोफाईल नाव रामचंद मी पाहिलं, रामचंद्रन नसाव म्हणतो. त्यांनी सिरीज मनी गोष्ट गिंग घालायला आरंभ केले, ये ऐकलाय का ते ऐकलाय का म्हणून. त्याला भरून जाणे मेंबर्स त्यांनी कळलं तर गोष्ट आहे हे तबडी घालायला आरंभ केले. हे एक भरून पोस्टिंग येत होतं एक पर्टिक्युलर टाइम आता. तम्मा आम्ही गे पोस्ट केलताना काय करणं एकही आम्ही मिळून एक डिक्शनरीज करूया असं वाटतं की म्हणून मी एक पोस्टिंग गाठलो. तम्म गोपाळराव साहेब म्हटले तुम्ही साई तुम्ही का काढू एक कलेक्ट करून करता नाही तसं म्हणून मला विचारले. मी करायला आरंभ केलो. तम्मा सुरेश मारुती साहेब सांगितले आमच्या भाषा क्षीण होईना तसाला आम्ही येऊन एक लेक्सिकॉन्स का ते करा म्हणून त्यांनी अभिप्राय सांगितले. ताजे विना बरुंदने बरुं मेंबर्स कॉन्ट्रीब्यूट करायला आरंभ केले. तम फर्स्ट स्टेप आणि काय करणार योजना केलं अंत वी थॉट वी विल गो अहेड विन अ सिस्टमॅटिक वे. इंग्लिशात सांगतील बिगिन विथ द एंड इन माइंड सांगो काय आम्हाला पद्ये म्हणायचे पहिल्याच आम्ही व्हिज्युअलाइज करिंकलो म्हणजे काय काय करावं म्हणायचं आम्हाला तर सुलभ होऊन जातं. ते मध्ये आम्ही पहिलं लेक्सिकॉन म्हणायचं डिफाईन केलं. लेक्सिकॉन कसं असावं म्हणजे आम्ही दक्षिण देशच मराठी तर बोलायचं सर्वत्र गोष्टही त्याच्यानंतर असावा. ताजे विना बाकी असायच्या इडियम्स फ्रेजेस एवढी तपडी असो उद्या ऐकले दक्षिण देशच मराठी सिकिंगा मंत्र त्याला सिंगल रेफरन्स पॉईंट म्हणून हे लेक्सिकॉन असावा म्हणायचं द एंड विच वी डिफाईन्ड द ऑब्जेक्टिव्ह. तमा ते ऑब्जेक्टिव्ह आम्हाला अचीव्ह करा म्हणजे आम्ही म्हणलो हे दोन फेस अंत हे अप्रोच करूया म्हणून. फेस वन अंत काय होईल म्हणजे आता बरोबर पोस्टिंग येत आहे दिसोडी अंकी पण येत आहे आज पण एक दोन पोस्टिंग आलं होतं हे मारी याच पोस्टिंग पहिलं आम्ही मिळवू त्यानंतर कोण बरोबर आहे कोण बरोबर नाही म्हणायचं क्लासिफिकेशनला जावा. तुम्हाला एक अंकी एक उदाहरण द्यावंतर पहिलं वेंचून त्यानंतर निसतो नका ते मदरी पहिलं आता करायचं काम आहे वेंचायचं काम करत आहे. माझ्या बरोबर नरसिंहराजू साहेबही मला सपोर्ट करत आहेत तर लता रामकृष्णनजी आम्हाला सपोर्ट करत आहेत. आम्ही काय गोष्ट की वेंचत आहे फेसबुक पोस्टिंग व्हायचं एवढं गोष्ट आहे आम्ही वेंचू एक ठिकाणी अक्युम्युलेट करत आहे. ते कसं आम्ही अक्युम्युलेट करत आहे तसं पाहिलं तर गुगल डॉक्स अंत सो दॅट कोण पाहिजे आम्ही ऍक्सेस करूया ते आयडिया साहेब मोहन पी साहेब आम्हाला दिले गुगल डॉक्स अंत करूया म्हणून आम्ही गुगल डॉक्स अंत याच गोष्ट की घालत आहे. कसं आम्ही घालत आहे पहिलं गोष्ट आहे बट गोष्ट लिवायचं आम्ही इंग्लिश अंतच लिवत आहे अटलिस्ट मला तरी देवनागरी लिपी लिवायला कळणार. त्याच्याकरता आम्ही ट्रान्सलिटरेटेड व्हर्जन ऑफ इंग्लिश इंग्लिश अंत ते गोष्ट फॉर एक्झाम्पल उंचंत्र UNCHA तसं आम्ही लिवान काय गोष्ट आहे त्याला काय मीनिंग त्यानंतर रिमार्क्स कसलं तर युसेज आहे वेगळं काहीतरी अल्टरनेट त्याला दुसरं गोष्ट काहीतरी आहे का. उदाहरण सांगा म्हणतो डोस्कम सांगतात डोक्कम म्हणतात डोई म्हणतात ते मध्ये दुसरं प्रयोग काहीतरी आहे का म्हणायचं तेही नोट करीन तो. त्याचे विना कॅटेगरीज करतो फॉर एक्झाम्पल एक वर्ड आता भाजी चिरणं म्हणा असं गोष्ट असेल तर ते संपाकोलीच किचन म्हणायचं एक कॅटेगरीत हे मदरी आम्ही आता मिळवायला आरंभ केलो आहे. याच्यामध्ये आनंदराव वसिष्ठ साहेब आमच्या MDMS अंत आता रिझंटमध्ये मेंबर झाले त्यांनी पहिलंच तोर कॉन्ट्रीब्युशन केले तर त्यांचे विष्णुगर blogspot.com म्हणायचं एक blogspot अंत त्यांनी ऑलरेडी एक डिक्शनरीज क्रिएट केले तर त्यांचे डिक्शनरी कसं म्हणजे पहिलं येऊन ते देवनागिरी लिपी असालं त्यानंतर त्याच्या गोष्टीचं काय अर्थ म्हणायचं फार प्रोफेशनलवाणी त्यांनी केलं तर तुम्ही ते ब्लॉगस्पॉटिंग जाऊन पाहूया. त्यांनी प्रोजेक्ट तोर सपोर्ट केलं तर त्यांच्या आयडियाज घेऊन देत आहेत त्यांनी आता US अंत आहेत मार्चात त्यांनी परतो येतात मी येऊन एक दोन तीन दवा त्यांच्या बरोबर दूरवाणी बोललो. आय थिंक आय एम ट्राईंग टू यूज सम इनोव्हेटिव्ह मराठी वर्ड हिअर टेलिफोन अन बोललो आय हॅड अ टेलिकॉन अँड सून आय एम गोईंग टू हॅव अ स्काईप कॉल विथ हिम. आता बोलून त्यांनी थोडं आयडिया घेऊन दिले तर आम्ही कसं करावं तजोक्त ते फेस वन असतात ते गुगल डॉक्स चेंजेस आम्ही केलो आहे. आता आम्हाला हजार गोष्टी वेर आहे आता वेंचू नेक्स्ट आम्ही निसावा अटलिस्ट एक 3,000-4,000 एंट्री झाल्यानंतर त्यानंतर ते पाहून ते कॅटेगरी घेऊन बरोबर आहे काम सांगू ते ट्रान्सलिटरेट एंटर केलं तर बरोबर इंग्लिश अंत ट्रान्सलिटरेशन एक वे ऑफ एंट्री आम्हाला पाहिजे नाहीतर काय गोष्ट आम्ही लिहिलो आहे म्हणत कळणार तुमची ते बरोबर करू. हे फुल फॉर्म आणल्यानंतर हे फेस टू हे डेटा टिंगू आम्ही फायनल वाणी वेबसाईट अन करायला जातो का नाहीतर वेगळं कोणतरी मीडियम तर करायला जातो का काय म्हणायचं आम्ही योजना करावा. आता हेच आम्हाला असाच परिस्थिती. आता तुम्ही काय करूया तुम्ही येऊन MDMS अंत तुम्ही मेंबर वांत तुम्हाला कळलं तर गोष्ट तबडी ॲड करांत हे करताना पहिलं आमच्या भाषांत आम्ही दिसोडी बोलून चालू करायची गोष्ट आहे आम्ही यूज करायच सेईंग्स इडियम्स फ्रेसेस हेही आम्हाला मिळालं. त्याचे विना आणखी एक तोर एक समाचार आमच्याकडे आहे ते तोर समाचार काय म्हणतं आमच्या पद्धतीनं तो होतं ते गाणं त्यानंतर श्लोक स्तुती हे तबडी ते खरं क्षीण हुंगलाय पार उन्हाच्या लोकांना कळालं. आता समीपांत मी एक म्हणजे रिलेशनच्या घराला गेलताना तिकडं मी नोटबुक एक पाहिलो, त्याच्यानंतर जुनं मराठी गाणं बालराम लीला, नंतर वराडाचं गाणं आता असेल ते गेले वलतं, स्वर्गीय मालती बाय म्हणून माझ्या वैफाच मामीचे सिस्टर्स आणि एल्डर सिस्टर्स आणि आमच्या एम डी एम एस मेंबर शोभा विजेंद्रांच्या माय त्यांनी लिहिलं ते एमद्री एक बुक आय वॉज एबल टू कम अक्रॉस, तसंच का भरून त्यांनी बुक लिहून ठेवले आहेत म्हणा. आता तेही मिळून डिजिटाईज करू, तेही पुढे आमच्या लेक्सिकॉनात आम्ही ॲड करूया. त्याच्याकरता हे भाषा मात्र नाही तर भाषांत आम्ही काय बोलतो त्याचा अर्थ काय म्हणायचं मात्र नाही तर येमारी असं गाणं स्तुतीगी असेल तर आणखी आमचं कल्चर आमच्या दंडकगी क्षीण होईना तर आम्ही नेक्स्ट जनरेशनला पास ऑन करायला एक तोर ऑपॉर्च्युनिटी आहे. सो राईट नाव आम्ही फर्स्ट फेस ऑन फोकस करत आहे. मी पहिलं सांगतात असं तुम्ही आणखी भरून वर्ड्स फेसबुक अंत तुम्ही कॉन्ट्रीब्युट करूया, तुम्हाला कळलं तर वर्ड्स त्यान गावलिया ते आम्ही मिलिवू ते गुगल डॉक्स अंत आम्ही ॲड करीन गाणं. त्यानंतर फेस टू काय करणं म्हणायचं आम्ही डिसाईड करूया. ॲट दिस स्टेज आय वूड लाईक टू थँक माझ्या थँक्स मी भरुंदनाला सांगावं एव्हरी मेंबर ऑफ एम डी एम एस ऑलमोस्ट कोण कोणकी रेग्युलरवाणी पोस्ट करतात की त्यांचं आवडतनी याला कॉन्ट्रीब्युट केलं आहे. इफ आय एम मिसिंग आउट सम नेम्स इट्स जस्ट प्युअरली अनइंटेन्शनल टू स्पेल आउट सम नेम्स. यू वी जे साहेब, जी जी साहेब आणि भरुंदन आहे आणखी माझ्या टॉप ऑफ द माइंड रिकॉल येत नाही. एवढा मेंबर्स भरुंदन कॉन्ट्रीब्युट करत आहेत तर आम्हाला वी हॅव बीन एबल टू ब्रिंग द फेस वन यु नो टू ए गुड शेप. आता नेक्स्ट हे फेस वन संपल्यानंतर कसं फेस टू करावं म्हणायचं वी आर थिंकिंग, ते थिंक करू. आम्ही एक फुल प्रूफ लेक्सिकॉन आणून म्हणजे देन वी कॅन ॲटलीस्ट बी हॅपी दॅट वी हॅव डन समथिंग सो दॅट इट कॅन बी पॉज ऑन टू आवर नेक्स्ट जनरेशन. कृष्ण सांगता असं कर्मण्य वाधिकार असते मा फलेशु कदाचन म्हण असं का आम्ही कराज करंटक म्हणा. त्याच्या नंतर ते भाषा क्षीण व्हाव का नाही का आमच्या यंगर जनरेशन हे शिकतं का नाही का म्हणायचं ते पांडुरंगाच्या हाती मी सोंडकतो. एवढं वर्ड माझा तुम्ही पेशंटपणे ऐकल त्याला फार थँक्स. अँड आय ऑल्सो वूड लाईक टू थँक जे आर ऑफ फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. लुकिंग फॉरवर्ड टू मीट यू सून इन अनदर एपिसोड. थँक्यू सो मच.
उजुंड धन्यवाद तुम्हाला साई श्रीधर आमच्या बरोबर शब्दकोश प्रकल्पावर एवढं इन्फॉर्मेशन शेअर करा करता. माझ्या अस्तित्व ऐकणाऱ्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही पण येनमाद्री पुढे येऊन शब्ददान करांत. टेम टेम पाणी सुन समुद्र रूप घेत तसंच भाषाल समुद्र रूप दे मात्र टेम टेम शब्द मिळवाम. विथ दॅट वी कम टू द एंड ऑफ माझ्या अस्तित्व तुमच्या आणि माझ्या भाषाचं सर्वप्रथम ऑनलाईन रेडिओ नेटवर्क.